93.5 वर रेड एफ एम वर 9:12 झाले आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज आपण आपल्या पूर्ण नावाबद्दल बोलणार आहोत. आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. ऑफिशियल डॉक्युमेंट्सवरती आपण जेव्हा हे नाव टाकतो तेव्हा आधी आपण टाकतो आपलं आडनाव, मग आपल्या वडिलांचं नाव, सॉरी आपलं आडनाव, त्यानंतर आपलं नाव, मग वडिलांचं नाव. ओके, काही डॉक्युमेंट्सवरती आधी आडनाव, मग स्वतःचं नाव, मग वडिलांचं नाव, मग आईचं नाव, असा सगळा सिक्वेन्स असतो. स्पेशली ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसिजर थोडीशी अवघड असते. कारण अवघड का बरं सांगतोय मी, कारण लग्नाआधी आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, लग्नानंतर आडनाव, स्वतःचं नाव, नवऱ्याचं नाव, ही सगळी जी प्रोसिजर आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व होतात. बऱ्याचशा मानसिकता अडकलेल्या असतात, काही भावनिक गोष्टी आड येतात की अरे मी इतकी वर्ष माझ्या वडिलांचं नाव लावत होते, आता मला माझ्या नवऱ्याचं नाव लावावं लागणार आहे. डेफिनेटली या गोष्टीचा आनंदच असतो, डेफिनेटली आनंदच असतो, पण काही केसेस थोड्याशा वेगळ्या असू शकतात, काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या असू शकतात. जरा या वेगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. बेजुमा फिर से फ्रॉम मे बी सी डी 2 गाणं येत आहे थोडस वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.